तुम्ही म्हणा, तुम्ही काहीच म्हटलं
तुम्ही फक्त साथ द्या,
त्यांना
पहिल्यांदा आवाज काढ द्या. कपाळीचं कुकू लाड की काय लेख
जात्याचाच आवाज येईन त्याच्यात नसत मग आपला
आवाज भावावर म्हणा ना, भाऊ तो आपला भाऊ जया परायचा.
तुम्हीच म्हणा तुमच्याशी
त्यांच्याकडचे आम्ही घेणार
माझ्या काय त्यांच्या.